93.5 Red FM pe
Ala re ala sangram ala
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार मैं है संग्राम इट्स अ फैंटास्टिक ट्यूसडे मॉर्निंग द 15th ऑफ मार्च 2016 वी गॉट अ वंडरफुल शो लाइंड अप फॉर यू. आज दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण करणार आहोत. एक तर संग्राम बोलतो पुणेकर खुलतो मध्ये तुमच्याकडनं मला महत्त्वाच्या विषयावर तुमचं ओपिनियन हवंय. मी नेहमी हे म्हणतो की टी व्ही बघताना तुम्हाला फक्त न्यूज बघायला मिळते ऐकायला मिळते, एक्सपर्ट्स येतात ते त्यांचे ओपिनियन्स वगैरे देतात, पण तुमचं ओपिनियन कोणी आपलं ओपिनियन कोणी विचारत नाही. आणि पेपरमध्ये सुद्धा आजकाल ते लेटर्स टू दी एडिटर वगैरे संपादकांना पत्र लिहिण्याची पद्धतही बंद झाली आहे, त्यामुळे तिथेही काही वाव नाही आहे. घरी बऱ्याच वेळा आपल्याला घरचे बोलू देत नाहीत असं घरच्या प्रत्येकाला, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्याला बाकीची लोकं बोलू देत नाहीत. त्यामुळे संग्राम बोलतो पुणेकर खुलतो आणि रेड एफ एम आणि मॉर्निंग नंबर वन हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे, म्हणूनच मी तुम्हाला नेहमी विचारतो काय वाटतं याच्याबद्दल, काय करता येईल, काय सोल्युशन आणि नेमकं तुम्हाला काय वाटतं. सो ऑल दिस अँड मच मोर. पण त्याच्या आधी ॲज युजल सुपर हिट गाणी सुरुवात करूया. आपण चार गाण्याची पक्की झाली आणि आता 716 ऑन द क्लॉक. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.